Book 2
95
Panchanno
Congiunzioni 2
Ubhayanvayi avyayi
Da quando non lavora più?
Ti kadhi pasun kam karat nahi?
ती कधी पासून काम करत नाही?
Da dopo il suo matrimonio?
तिचे लग्न झाल्यापासून?
तिचे लग्न झाल्यापासून?
Sì, lei non lavora più da quando si è sposata.
हो, तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही.
हो, तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही.
Da quando si è sposata non lavora più.
Tice lagna jhalyapasun ti kaam karat nahi.
Tice lagna jhalyapasun ti kaam karat nahi.
Da quando si conoscono sono felici.
Ekmekanna bhetle tevhapasun te anandi ahet.
Ekmekanna bhetle tevhapasun ti anandi ahet.
Da quando hanno bambini escono raramente.
त्यांना मुले झाल्यापासून ते क्वचितच बाहेर जातात.
त्यांना मुले झाल्यापासून ते क्वचितच बाहेर जातात.
Quando telefona?
ती केव्हा फोन करते?
ती केव्हा फोन करते?
Durante il viaggio?
गाडी चालवताना?
गाडी चालवताना?
Sì, mentre guida.
हो, ती गाडी चालवत असते तेव्हा.
हो, ती गाडी चालवत असते तेव्हा.
Lei telefona mentre guida.
गाडी चालवताना ती फोन करते.
गाडी चालवताना ती फोन करते.
Lei guarda la TV mentre stira.
कपड्यांना इस्त्री करताना ती दूरदर्शन बघते.
कपड्यांना इस्त्री करताना ती दूरदर्शन बघते.
Lei ascolta la musica mentre fa i compiti.
तिचे काम करत असताना ती संगीत ऐकते.
तिचे काम करत असताना ती संगीत ऐकते.
Non vedo niente se non metto gli occhiali.
माझ्या जवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही.
माझ्या जवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही.
Non capisco niente se la musica è così forte.
संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही.
संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही.
Non sento odori quando ho il raffreddore.
मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही.
मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही.
Se piove prendiamo un tassi.
पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार.
पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार.
Se vinciamo al lotto facciamo il giro del mondo.
लॉटरी जिंकलो तर आम्ही जगाची सफर करणार.
लॉटरी जिंकलो तर आम्ही जगाची सफर करणार.
Se non arriva presto cominciamo a mangiare.
तो लवकर नाही आला तर आम्ही खायला सुरू करणार.
तो लवकर नाही आला तर आम्ही खायला सुरू करणार.
Visita il sito www.book2.de www.book2.de per il libro e per i testi.